चला दुसऱ्यांदा भारतानी मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम
बरोबर हिट 93.5 रेड एफएम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. हाय, कोण बोलताय?
रहीम बात कर रहा हूँ सर.
रहीम भाई, गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर.
आज वर्ल्ड नो टोबॅको डे है. महाराष्ट्रामध्ये एक तृतीयांश जवळजवळ लोक तंबाखूचं सेवन करतात, म्हणजे दर तीन मराठी माणसापैकी एक तरी तंबाखू, मग ती बीडी असेल, सिगरेटी असतील, किंवा च्युईंग टोबॅको असेल, किंवा अन्य काही त्याचे फॉर्म्स असतील. हे असं असताना किमती आता सिगरेटच्या खूप वाढल्यात, त्याच्यावरती नवीन वॉर्निंग लेबल्स आलेत, काही फरक पडतोय का त्यांनी?
काही फरक पडत नाही सर, काय सवय अजून वाढतच चालली आहे, फरक पडण्याचा अर्थच नाहीये. तुम्ही आता बघा, आधी आहे ना दारूची रेट कमी होती काय, आणि कॉटर वगैरे हे तंबाखू गायच्या वगैरे मी पण खात होतो, सोडलो मी.
तू सोडली तंबाखू?
मी सोडली म्हणजे 2-3 महिने खाल्लो, मी सगळंच करून बघितलं, सगळं कशामध्ये काही इंटरेस्ट नाहीये कुठल्याही सवयी मध्ये.
तू सोडलीस, तुला सोडता आली, हे खूप चांगलं आहे. आणि तू परत त्या दिशेने फिरकला नाहीयेस ना? नक्की.
नाही नाही नक्की हो, खरंच.
तुझ्या बरोबरचे जितके ड्रायव्हर्स आहेत त्यांचा काय हाल आहे, ते काय करतात?
ते पण म्हणजे ते खातात, म्हणजे असंच कंटिन्यू करतात. काय करायचं त्यांना, त्यांना पण सोड सोड म्हटलं मी, तरी पण तो माझा मित्र कंट्रोल करतोय आता.
कोण?
रोहित म्हणून आहे.
अच्छा, तो काय, तो ड्रायव्हरच आहे?
हा, ड्रायव्हरच आहे तो. पण म्हणजे झोप नाईट पळायचं असतं ना, त्यासाठी म्हणजे ते खात होतो आम्ही, म्हणलं सोडून टाका आधी, आता काय नाही, चाय घेतो काय.
रहीमचं ऐकून रोहित सुधारत असेल तर फार चांगली गोष्ट आहे. रहमानला हे सहजासहजी सोडता आलं, हे खूप रेअर आहे बर का. मेडिकल सायन्स असं सांगतं की बहुतांश लोकांना प्रोफेशनल मदतीची गरज असते कुठल्याही नशेवर मात करण्यासाठी, आणि त्यात विल पॉवर वगैरेचा तसा काही संबंध नसतो. कमिंग अप इन जस्ट अ बिट, चार गाणे चिपक्के इन्क्लुडिंग मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.